गावाचा नवरात्री उत्सव वाजतोय कसा हा गाजा बाजा
पुसरी गावाचा नवरात्री उत्सव वाजतोय कसा हा गाजा बाजा वाजतोय कसा हा गाजा बाजा
पुसरी गावांची पोर ही नाचताना आईच्या मंदिरान कसा वाजे बाजा
पुसरी गावांची पोर ही नाचताना आईच्या मंदिरान कसा वाजे बाजा
पोसरी गावन आईचा महिमा गातान मुखान भक्त हे तारे येती जमुनी आईचा महिमा गातान मुखान हनुमान मित्र मंडळ आहे पुसरी गावात होतान
जय हनुमान मित्र मंडळ आहे पुसरी गावात होतान पुसरी गावात होतान
पुसरी गावांची पोर ही नाचताना आईच्या मंदिरान कसा वाजे बाजा
पुसरी गावांची पोर ही नाचताना आईच्या मंदिरान कसा वाजे बाजा
आईला माझ्या ओवाळी रूप सोन्याचा मुकुट माथ्यावरी कसा शोभून दिसे आईचा रूप वेणी डोहीवरी नथ नाकात मोती छान दिसे खूप
सैलीची वेणी डोहीवरी नथ नाकात मोती छान दिसे खूप नाकात मोती छान दिसे खूप
गावांची पोर ही नाचताना आईच्या मंदिरान कसा वाजे बाजा
उसरी गावांची पोर ही नाचताना आईच्या मंदिरान कसा वाजे बाजा
पासून माझ्या आईचा महिमा सापियला गावाच्या मनामध्ये कसा आईचा नाव हा कोरियला
साऱ्या गावाच्या मनामध्ये कसा आईचा नाव हा कोरियला आईचा नाव हा कोरियला
गावांची पोर ही नाचताना आईच्या मंदिरान कसा वाजे बाजा
उसरी गावांची पोर ही नाचताना आईच्या मंदिरान कसा वाजे बाजा
योगेश आकाश अजय आरती करतान छान हा एक असा त्यांचा नाद कुळा
महेश पाटील आई गातो तुझे गुणगान भक्त आहे आई तुझा भोळा योगेश आकाश अजय आरती करतान
ताशाच्या तालावर गुलाल उधळून पोरांनी केली धमाल गावांची पोर ही नाचताना आईच्या मंदिरान कसा वाजे बाजा
उसी गावांची पोर ही नाचताना आईच्या मंदिरान कसा वाजे बाजा
गावाचा नवरात्री उत्सव वाजतोय कसा हा गाजा बाजा
पुसरी गावाचा नवरात्री उत्सव वाजतोय कसा हा गाजा बाजा वाजतोय कसा हा गाजा बाजा
पुसरी गावांची पोर ही नाचताना आईच्या मंदिरान कसा वाजे बाजा
पुसरी गावांची पोर ही नाचताना आईच्या मंदिरान कसा वाजे बाजा